स्तोत्र संहिता अध्याय 46। देव आमचा आश्रय आणि सामर्थ्य आहे, जो संकटात मदत करण्यास सिद्ध असतो। म्हणून जरी पृथ्वी बदलली, जरी पर्वत डगमगून समुद्राच्या हृदयात गेले, तरी आम्ही भिनार नाही। जरी त्यांच्या लाटा गरजल्या आणि खळबळल्या आणि त्यांच्या उचंबळ्याने पर्वत थरथरले, तरी आम्ही भिनार नाही। तेथे एक नदी आहे, तिचे प्रवाह परत्पराच्या पवित्र स्थानाला, निवास मंडपाला, देवाच्या नगराला आनंदित करतात। देव तिच्यामध्ये आहे, ती हलणारच नाही। देव तिला मदत करील आणि तो हे खूप लवकरच करील। राष्ट्रे खळबळतील आणि राज्ये डगमगतील। तो आपला आवाज उंच करील आणि पृथ्वी वितळून जाईल। सनंदीश परमेश्वर आमच्या बरोबर आहे। याकोबाचा देव आमचं आश्रयस्थान आहे। या परमेश्वराची कृत्ये पहा। त्याने पृथ्वीचा नाश कसा केला आहे। तो पृथ्वीच्या सीमेपर्यंत लढाया थांबवतो। तो धनुष्य तोडतो आणि भालेचे तुकडे तुकडे करतो। तो रथ जाळून टाकतो। शांत व्हा आणि लक्षात ठेवा, मीच देव आहे। राष्ट्रात मी उंचावला जाईल, मी पृथ्वीवर उंचावला जाईल। सेनाधीश परमेश्वर आमच्या बरोबर आहे। याकोबाचा देव आमचा आश्रय आहे।